आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. सन सँड सी बरोबर आतां गोंय राज्य खेळाचें केंद्र जावपाक लागलां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते आज सकाळीं आयनमॅन 70.3 गोवा इंडिया हाचें उक्तावण केल्या उपरांत उलयताले. दादल्यांच्या गटांत उझबेकिस्तानाच्या कॉन्स्टांतीन बेलोसोवान जाल्यार बायलांच्या गटांत ब्रिटनच्या एली गॅरेटान किताब जिखले. गोंय पर्यटन खात्यान राज्यभर इंटिग्रेटेड फूड अँड बेवरेज सुविधाचे जाळे स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना खातीर नाव नोंदणी करपा खातीरची मुजत फाल्यां सोंपता. आतां पुराय खबरो. सन सँड सी बरोबर आतां गोंय राज्य खेळाचें केंद्र जावपाक लागलां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. आयनमॅन 70.3 गोवा भारताची 5व्या आवृत्तीचें उक्तावण आज मिरामार प्रायेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जालें. आयनमॅन सर्तीन गोंयांत खेळा मळाच्या बाबतींत जागतीक पांवड्यार पावयला. आयनमॅन म्हळ्यार ही फक्त सर्त न्ही जाल्यार तो फिटनेसाक उर्बा दिवपी उपक्रम अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां.
The Sun, Sand, Sea and another is in sports. Nice that more than 1,270 athletes have participated. This is almost more than the 33 countries participating this event. And now the Goa has known the globally. In the last 5 years, more than the 68 countries participants had come especially for this event of the Ironman. From the government of Goa, I thanks for the Ironman organizers. So as the Goa has known globally, in almost in the 68 countries. I'll not take the much time. My best wishes for all the athletes. My best wishes for you for all the way to participate in this Ironman event.
ह्या सर्तीन अंदू 33 देशांतल्या सुमार 1,270 ट्रायथलिट्सांनी वांटो घेतलो. ह्या वेळार नामनेची बॉलिवूड अभिनेत्री सयामी खेर, आयर्नमॅन सर्तीचे संस्थापक दिपक राज, तशेंच वेवसायीक अजय खन्ना, गोंय पर्यटन खात्याचे संचालक केदार नायक तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या सर्तीन 1.9 किलोमीटर स्विमींग, 21.1 किलोमीटर धांवप आनी 90 किलोमीटर सायकलिंगाचो आस्पाव जाता. गोंय राज्य आतां खेळाच्या सर्तीच्या आयोजना खातीर केंद्र जावपाक लागलां अशें आयनमॅनचे भारतीय आवृत्तीचे संस्थापक दिपक राज हांणी म्हळां. दादल्यांच्या गटान उझबेकिस्तानच्या कॉन्स्टांतीन बेलोसोवान 4:25:47 सर्त पुराय करून जैत मेळयले जाल्यार बायलांच्या गटान ब्रिटनच्या एली गॅरेटान 5:18:43 सर्त पुराय करून किताब जिखले. एली गॅरेटान आपल्या जैता विशीं उलयतना म्हळे.
That was amazing. It was the hardest 70.3 I've ever done, but it was stunning. It was like all of it was beautiful, running along and looking at the sea. Like it took some of the pain away. Not all of it, but some of it.
Oh, really good. Obviously, I had a bit of an unfortunate event in California about 3 weeks ago. I crashed my bike, so I didn't have my TT bike today, but managed to win my age group and come in the top 10 overall. So I'm really happy with that.
राजकीय फुडारी तेजस्वी सुर्या आनी के अन्नामलाय हांणी ह्या सर्तीन वांटो घेतलो. गोंय पर्यटन खात्यान राज्यभर इंटिग्रेटेड फूड अँड बेवरेज सुविधांचे जाळे स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. भौशीक खासगी भागीदारी येवजणे वरवीं हो प्रकल्प चालीक लागतलो. ह्या संदर्भात सुवातो पळोवप वा तत्सम कामां सुरू जाल्यान पहिल्या टप्प्याच्या उदरगती खातीर कोलव्या 400 चौखण मीटर जमनीचो प्लॉट आनी पणजे मळ्यान आनीक 400 चौखण मीटर सुवात निश्चित केल्या. हे दर एका हबान खाणा जेवणाचे हॉल, मजत कक्ष, भायल्यान बसपाची सुवात आसतली अशें खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगले. रचना पर्यावरण अनुकूल आसतली आनी पर्यावरणाच्या सगळ्या नेमांक पाळो दितले. खानावळ मालकांक जेवण आनी बसपा खातीर स्वताचे दर थारावपाक मेळटले आनी तांच्या विक्री आनी कार्यावळीचे डिजिटल रेकॉर्ड दवरचे पडटले. दरेका प्रकल्पाक 15 वर्सांचो परवानो दितले जो आनीक 15 वर्सां खातीर परतून नवीन करूं येता. अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना खातीर नाव नोंदणी करपा खातीरची मुजत आतां वाडून फाल्यां म्हळ्यार 10 नोव्हेंबर 2025 मेरेन केल्या. संमेलनाक हाजीर रावपाची इत्सा आशिल्ल्यांनी गुगल अर्जा वरवीं नोंदणी करची अशें आयोजकांनी कळीत केला. आतां मेरेन गोंयच्यान सुमार 250 जाणांनी नाव नोंदणी केल्या. गोंय सयत केरला, कर्नाटका आनी हेर वाठारांतले सुमार 600 प्रतिनिधी ह्या संमेलनान वांटो घेतले अशें जाळवणदारांनी सांगलां. 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन 22 आनी 23 नोव्हेंबराक केरळांतल्या कल्लूर एर्नाकुलमान एजे हॉलांत जातले. संमेलनाचे आयोजन करपाची जापसालदारकी केरळांतल्या कोंकणी संस्थांनी संयुक्तपणान घेतल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजीच्या वतीन आकाशवाणी संगीत संमेलन 2025 आज सांजवेळा बांबोळे गोय विद्यापीठांतल्या रसायनिक विज्ञान विभागाच्या सभागरांत जाता। या संमेलनात पाश्चात्य शास्त्रीय संगीत कार्यावळीन देवशंकर रॉय आणि ज्योतिशंकर रॉय हांणी व्हायलिन वादन, जाल्यार मराठी शास्त्रीय संगीत विभागान प्राची प्रदीप जठार हांणी नाट्यसंगीत आणि कोकणी सुगम संगीत विभागान डॉ शकुंतला भरणे हांणी प्रेक्षकांक सादरीकरणान मंत्रमुग्ध केले। भौशीक तक्रार निवारण संचालनालयाच्या कार्यालयाचे उक्तावण आणि विभागाच्या वेबसायटीचा शुभारंभ मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत यांच्या हस्तुकी फाल्यां सकाळी 10:30 वरांचेर पणजे पाट्यार स्पेसीस बिल्डिंगाच्या 5व्या मजल्यार जातले। मुखेल सचिव डॉ व्ही कांडवेलू आयएएस, सचिव सार्वजनिक तक्रार चेष्टा यादव आयएएस आणि सार्वजनिक तक्रार संचालनालयाचे संचालक प्रसाद वळवेकर या कार्यवेळी उपस्थित रावतले। गोय राज्यस्तरीय बँकर्स समिती SLBC आघाडीचे जिल्हो व्यवस्थापक LDM आणि सगळ्या भागधारक बँकांच्या समन्वयान अनक्लेम व्याजाचेर कोणेच दावो करू ना अशा अर्थिक मालमत्ता आणि ठेवी निवारणा खातीर उत्तर आणि दक्षिण गोयात बुधवारा 12 नोव्हेंबराक शिबिरां आयोजित करतले। दक्षिण गोयात शिबीर सकाळी 11 वरांचेर मडगांवच्या BPS स्पोर्ट्स क्लबांत, जाल्यार उत्तर गोयात शिबीर दनपारां 3 वरांचेर पणजे ताज विवांतांत जातले। अनक्लेम म्हणजाचेर कोणेच दावो करू ना अशा अर्थिक मालमत्तेच्या निवारणा खातीर ही 3 महिन्यांची मोहीम भारत सरकाराच्या अर्थ मंत्रालयान ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मेरेन यो मनी यो राईट हे संकल्पने खाला सुरू केल्या। बँक ठेवी, विमो दावे, म्युच्युअल फंड उत्पन्न, लाभांश शेअर्स इत्यादी अनक्लेम वित्तीय मालमत्ता परत मिळवपाक नागरिकांक मदत करप हो या मोहिमेचा उद्देश असा। अनेकदा माहिती अभावी किंवा कालबाह्य खात्याच्या तपशिलांक लागून ही रक्कम दावो करिनासतना उरता। नोव्हेंबरांत शियाच्या दिसांक ल्हवू सुरवात जाल्या। गोंयांत फुडले 5 दीस वातावरण सुकें उरून दाट धुके पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आज पणजेंत चडांत चड तापमान 32.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 22.5 डिग्री सेल्सियस, जाल्यार मुरगांवां चडांत चड तापमान 31.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.6 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां। फुडले 5 दीस चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियसाचे मदीं घडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। पणजे जिमखानान आयोजित केली बांदोडकर करंड नॉकआउट क्रिकेट सर्त 11 नोव्हेंबर सावन सुरवात जातली। पावसाक लागून आयोजकांनी सर्तीचे आयोजन मुखार धुकळिल्ले। 11 वेर सकाळी 9:15 वरांचेर शटलर्स क्लब आनी यंग स्टार्स ऑफ मौला हांचे मदीं मॅच सुरू जातली। दुसरी मॅच दनपारा 1:30 वरांचेर पॅरामाउंट स्पोर्ट्स क्लब आनी कानोळे असोसिएशन ह्या पंगडां मदीं जातली। सर्तीन 26 पंगडांनी वांटो घेतला। वस्तादपण मेळोवपी पंगडाक 50,000 इनाम आनी बांदोडकार करंड जाल्यार उपवस्ताद पंगडाक 25,000 आनी करंड भेटयतले। गोंयच्या कला मोगी खातीर एक आगळोच कला महोत्सव फाल्यां 10 तारखे सावन 13 नोव्हेंबर मेरेन दी आर्टिस्ट ग्रुप वतीन कला अकादमीन आयोजित केला। केरळ राज्यांतल्या 36 नामनेच्या कलाकारांची कला तातून प्रदर्शित करतले। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। सन सँड सी बरोबर आता गोंय राज्य खेळाचे केंद्र जावपाक लागला असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां। ते आज सकाळी आयएनएन 70.3 गोवा इंडिया हाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताले। गोंय पर्यटन खात्यान राज्यभर इंटिग्रेटेड फूड अँड बेवरेज सुविधाचे जाळे स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या। अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या 26व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना खातीर नाव नोंदणी करपा खातीरची मुजत फाल्यां सोंपता। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 7:25।